गाव ग्रामे वसले गजानन स्मरणे तयांचा हरतील विघ्न म्हणुनी स्मरांतरी सद्गुरुला नमस्कार माझा शे गजाननाला येऊन तेथे अकस्मात मूर्ती करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती उच्छिष्ट पात्रा प्रतिसेविला नमस्कार माझा श्री गजाननाला उना तहानेची नसे त्यास खंत दावियले सत्य असेची संत पाहुनी त्या चकित बंकटलाल झाला नमस्कार माझा श्री गजाननाला घेऊन गेला पुल्या गृहासी मनोभावितो करी पूजनासी कृपा प्रसादे बहुलाभ झाला नमस्कार माझा श्री गजाननाला मरणोन्मुखी तो असे जान राव तयाच्या मुळीला भला त्यास जीव पदतीर्थ घेता पुनर्जन्म झाला नमस्कार माझा श्री गजाननाला पहा शुक्षवापी भरली जलाने चिलिम पेटविली तये अग्निवीणे चिंचविणे नाशिले करी अमृताला नमस्कार माझा श्री गजाननाला ब्रह्मगिरीला से गर्व मोठा करितो प्रचारार्थ लावून खोटा क्षणार्धात त्याचा परिहार केला नमस्कार माझा श्री गजाननाला बागेतली जाती काण्यासी कणस धुरामुळे करिती मक्षी त्यास दंश योग बळे काढिले कंठ काला नमस्कार माझा श्री गजाननाला भक्ता प्रती प्रीत असे अपार धाऊनी जाती तया देती धीर पुंडलिकाचा ज्वरतो निमाला नमस्कार माझा श्री गजाननाला बुडताच नौका नर्मदेच्या जलात धावा करीती तुमसाची भक्त स्त्रीवेश घेऊन तिने धीर दिला नमस्कार माझा श्री गजाननाला संसार त्यागी अलाबाय जाने गजानना सन्निध वाहे जिने सदा स्मरेती गुरुचा पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला पितांबरा करी भरी उदकात तुंबा पाणी नसे भर विण्या नाल्यास तुंबा गुरु कृपेने तो तुंबा बुढाला नमस्कार माझा श्री गजाननाला हरित पर्ण फुटले शुक्षाम्र वृक्षा पीतांबराची घेत गुरु परीक्षा गुरु कृपाला भली पीतांबराला नमस्कार माझा श्री गजाननाला चिलीम पाजावी म्हणून शिसी इच्छा मनी जाहली भिक्षुकासी हेतू तयाचांतरी जाणीला नमस्कार माझा श्री गजाननाला बाळकृष्ण घरी त्या बाळापुरासी समर्थ रूपे दिले दर्शनासी सज्जन गडाऊनि धाऊनि आला नमस्कार माझा श्री गजाननाला नैवेद्य पकवान बहु आणियेले कांदा भाकरी सी तुम्ही प्रिय केले कवरासी पाहून आनंद झाला नमस्कार माझा श्री गजाननाला गाडी तुम्ही थांबविली दयाळा गाडा प्रतिदावियेली होलीला शरणांगती घेऊनी तोही आला नमस्कार माझा श्री गजाननाला जाती धर्म नाही तुम्ही पाळीला फकीरा सवे हो तुम्ही जेवीला धावूनी ऐसे जना बोध खेला नमस्कार माझा श्री गजाननाला अग्रवाला सांगे म्हणे राम मूर्ती अकोल्यास स्थापूनी करी दिव्य कीर्ती सांगता क्षणी तो पहा मानिला नमस्कार माझा श्री गजाननाला करंजपुरीचा असे विप्र एक उदरीतयाचा असे हो की दुःख दुःखातुनी तो पहा मुक्त झाला नमस्कार माझा श्री गजाननाला दुर्वांकुरा वाहुनी एक वीस नमस्कार रूपी श्री गजाननास सख्या दास वाही श्री गुरुचा पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा श्री गजाननाला।